हरे कृष्णा। या आंदोलनाची सुरुवात तशी विदेशामध्ये 50 वर्षापूर्वी झाली। प्रभुपादांनी आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत संघाची स्थापना न्यूयॉर्कमध्ये केली। भारत भूमी दे मनुष्य जन्म होईल जार, जन्म सार्थक करी कर परोपकार, असं चैतन्य महाप्रभू म्हणून गेले। म्हणजे ते काय म्हणाले, तुमचा जन्म जर भारतामध्ये झाला असेल तर भारतभूमी ते मनुष्य, आणि कोणता जन्म, कुत्र्या मांजराचा नाही, भारतभूमी ते मनुष्य जन्म होईल। माणसाचा जन्म जर तुम्हाला प्राप्त झाला असेल, जन्म सार्थक करी, आणि आपण आपला जन्म सार्थक करा, आणि ते कसं कराल, आपण चैतन्य महापुरुष म्हणाले करी कर परोपकार। दुसऱ्यावरती उपकार करून आपण आपलं जीवन सार्थक करा। परोपकाराय इदं शरीरम अशी म्हण आहे। दुहांती गावा, परोपकाराय दुहांती गावा, गाई इतरासाठी दूध देतात, परोपकाराय फलंती वृक्ष, वृक्ष दुसऱ्यासाठी फळं देतात, परोपकाराय वहांती नद्यः, नद्या वाहतात आणि जल इतरांना देतात, स्वतः पित नाहीत, झाडं स्वतः फळं नाहीत खात, गाय स्वतःचं दूध स्वतःच नाही पित, परोपकाराय परोपकाराय इदं शरीरम तसंच हे शरीर, विशेष करून किंवा फक्त माणसाचं शरीर परोपकारासाठी, परोपकाराय पुण्याय। तेव्हा श्रील प्रभुपाद असे एक भारतीय किंवा भारतरत्न होऊन गेले। ज्यांनी भारताला ओळखलंही, भारत काय, भारताची काय किंमत आहे, किंवा कोणाला भारतीय म्हणायचं, हे प्रभुपादांना पक्कं कळालेलं होतं। ज्यावेळी त्यांना विचारलं गेलं एका पत्रकार परिषदेमध्ये, आपण म्हणजे का आला इंग्लंडमध्ये, विचारलं आपण आमच्या देशामध्ये का आला, प्रभुपाद म्हणाले असे, आपणही आलेला होता आमच्या देशामध्ये, आम्ही आलो, बरोबरी झाली ना, पण आपण आला, आपले व्हॉइस रॉइस कारण गव्हर्नर आले, आणि या भारतामधली जी काही ज्या काही मूल्यवान वस्तू वगैरे वगैरे आहे, त्यांना ज्या वाटलं हे मूल्यवान आहे, ते सर्व तुम्ही म्हणे लुटलं, तुम्ही आपल्या देशी इंग्लंडमध्ये घेऊन गेलात, पण अशा प्रयत्नामध्ये आमच्या देशाची जी खरी संपत्ती आहे, त्या संपत्तीला तुमच्या व्हॉइस रॉइजनी वगैरे ओळखलंही नाही, आणि अर्थात मग त्याला लुटलंही नाही, तिथंच सोडून आलं आहे। ते म्हणजे आपण मला विचारलं मी का आलो, तर आमच्या देशाची जी खरी संपत्ती आहे ती संपत्ती आपल्या देशापर्यंत पोहोचवण्यास आलोय, होम डिलिव्हरी देण्यासाठी आलोय मी. ती अशी कोणती संपत्ती आहे असं विचारलं असताना प्रभुपादांनी या भारताची प्राचीन संस्कृती ही देशाची संपत्ती आहे. गीता, भागवत, रामायण ही या देशाची संपत्ती आहे अशी लिस्ट मोठी होऊ शकते. प्रभुपादांनी काही गोष्टीचा उल्लेख केला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ही या देशाची संपत्ती. तशी ही संपत्ती किंवा हरिनाम ही संपत्ती या देशाची तर झाली, पण या देशामध्ये आली कुठून? गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. आध्यात्मिक जगातली संपत्ती श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू या भारत वर्षामध्ये देशामध्ये घेऊन आले, विशेष करून हरिनाम. असा उल्लेख होतो की भगवंताच्या धामामध्ये महालामध्ये जी तिजोरी आहे त्या तिजोरीमधला सर्वात मूल्यवान आयटम वस्तू जी आहे ती आहे हे हरिनाम. ते भगवंतानी ते तिजोरी उघडून इथं येता येता गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. राम नाम के हीरे मोती बिखराऊ मै गली गली. तेव्हा प्रभुपाद म्हणाले ही संपत्ती आमच्या देशाची, देशातली ही संपत्ती मी घेऊन त्याच्या वितरणासाठी आलो आहे. आणि ही संपत्ती श्रील प्रभुपादांनी 50 वर्षापूर्वी या आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाची स्थापना करून त्याचं वितरण सुरू केलं. पुढे इंग्लंडला गेले, पण त्या अगोदर अमेरिकेमध्ये, कॅनडा, इतर बऱ्याचशा देशामध्ये, त्यानंतर इंग्लंडला आणि मग सर्व देशामध्ये च्या भ्रमणानंतर प्रभुपादांनी 14 वेळा सर्व जगाच्या पृथ्वीची प्रदक्षिणा केली. अर्थात चालत चालत नाही, विमानातून जेट एज परिव्राजकाचार्य. प्रभुपाद कसले परिव्राजकाचार्य? जेट एजमध्ये जम्बो जेटमध्ये बसून प्रभुपादांनी जगाची प्रदक्षिणा 14 वेळा केली. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी या हरिनामाचं वितरण केलं. या भारताच्या ज्या भेटी आहेत, भारताच्या वतीनं भेट दिली, भगवद्गीताही दिली. अलीकडे आपले प्रधानमंत्री म्हणून गेले, तेही ज्यावेळी जातात त्यावेळी भगवद्गीता देत असतात राष्ट्रपतींना, प्रधानमंत्र्यांना, वेगळ्या वेगळ्या देशाच्या. तेव्हा एका वेळी म्हणाले ही भगवद्गीता अशी एक भेट आहे, याहून अधिक मूल्यवान भेटच असू शकत नाही, म्हणून आमच्या भारताच्या वतीनं मी ते भेट देत असतात त्यांनाही. अलीकडं जे गेल्या एक दोन महिन्यापूर्वी गोपाळकृष्ण महाराजी भेटले आणि गोपाळकृष्ण महाराजांनी मोदींना प्रभुपादांची भगवद्गीता ॲज इट इज दिली, जशी आहे तशी, मोठीच्या मोठी होती, हां, एक इटालियन स्पेशल प्रिंट, एक 10-20 किलो असेल, स्पेशल बाइंडिंग अँड स्पेशल एव्हरीथिंग. ते प्रसन्न झाले ते भगवद्गीता. तेव्हा या भारतीयांनी आपलं जीवन जीवनाची सार्थकता करावी आणि ती कशामध्ये आहे, परोपकारामध्ये आहे, आणि परोपकार दुसऱ्याचे उपकार आपण काय करून करू शकतो हे प्रभुपादांनी सर्व जगाच्या समोर भारतीयांच्या समोर एक आदर्श मांडलेला आहे. अर्थात या सर्वांचा संस्कृती आहे किंवा गीता आहे, हरिनाम आहे, किंवा प्रभुपादांनी धाम धामाचा परिचय करून दिला सर्व जगाला, सर्व जगभरचे लोकांना मायापूरमध्ये घेऊन आले, वृंदावनामध्ये घेऊन आले, जगन्नाथपुरीला घेऊन आले, त्यांना हरिनाम दिलं, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ज्यांना ज्यांना नाम प्राप्त होतं, नाम ज्यांना नाम हरिनाम प्राप्त होतं, त्या हरिनामाच्या मदतीनं पुढे त्या व्यक्तीला धाम प्राप्त होतं. नाम से धाम तक हा माझा एक मंत्र आहे. नाम से धाम तक, नामापासून धामापर्यंत, त्या पृथ्वीच्या पाठीवरच्या 101 देशामध्ये हे हरिनाम पोहोचलेला आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी हरिनाम पोहोचतं, जप करणारे लगेच त्यांचं कनेक्शन मायापुरशी होतं, वृंदावनशी होतं, कारण नाम भगवंतापासून वेगळं नाही. हरे कृष्ण म्हणजे राधा कृष्ण, हरे कृष्ण म्हणताच एकदा राधा कृष्ण प्रगट होतात. राधाकृष्णाची आठवण करून देतं हे हरिनाम. आणि मग आपली मेक्का, गौडी वैष्णवांची किंवा भागवत धर्मियांची मेक्का, मेक्का समजते आपल्या इस्लाम बांधवांची मेक्का, मेक्का आहे. कोणाची मेक्का अमृतसर आहे, कोणाने बनवली, कोणी ते जेरुसलेम कोणाची मेक्का आहे, ख्रिश्चन बांधवांची. तशी आपली जी मेक्का आहे, आपली मेक्का आहे मायापूर धाम घे, किंवा वृंदावन धाम की, या आपल्या अयोध्या धाम की ही आहे, जगन्नाथपुरी धाम की, पंढरपूर धाम की. त्या प्रभुपादांनी परिचय दिला, कृष्णास तीच तोंड ओळख करून दिली. या ज्या गाठी भेटी, हरिनाम दिला म्हणजे काय, कृष्णच दिला ना. एक तू सच्चा, तेरा नाम सच्चा, असं म्हणतात भगवंता. एक तर तू खरोखरचा कोणी असेल तर तू एक खरा आहेस, आणि दुसरं आणि काय खरं असेल तर तेरा नाम सच्चा, तुझं नावही खरं आहे. आणि तू ते नावच तू आहेस. तर नाव दिलं म्हणजे सर्व काही दिलं, काही देणं शिल्लक राहत नाही. म्हणजे कृष्णच दिले. कृष्ण से तोमार कृष्ण दिते पार तोमार शकती आचे, असं काही भक्त इतर भक्तांच्या पाठीमागं धावतायत पळतायत, आचार्यांच्या गुरुजनांच्या. म्हणजे आम्ही तो कंगाल कृष्ण कृष्ण बली धाई तव पाछे पाछे. आम्ही तर भिकारडे, आम्ही तर कंगाल, पण आपण श्रीमंत, आपण धनवान का? आपल्याजवळ कृष्ण आहे. कृष्णसे तोमार कृष्ण दिते पार, आपल्याजवळ कृष्ण आहे आणि तो कृष्ण तुम्ही आम्हाला देऊ शकता, द्याल या आशेनंच आम्ही धाई तव पाछे पाछे. त्या प्रभुपादांच्या जवळ कृष्ण होते, तेव्हा ते कृष्णालाच घेऊन गेले. ते बरोबर कोणाला घेऊन गेले? कृष्णाला घेऊन गेले. ते बरोबर हरिनाम घेऊन गेले. बरोबर ग्रंथ घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर प्रसाद बनवला, प्रसादही दिला. प्रसाद ही कृष्ण आहे, अन्न परब्रह्म. आणि पुढे उत्सव दिले, गायी दिल्या गोपाळांच्या. ज्या गायींचा वापर ते फक्त गायींना खाण्यासाठी, गायींना खात होते ते. गाईचं दूध नाही प्यायचं, गाईचं रक्त प्यायचं आणि मांस खायचं. अशा स्तरावरती पोचलेली ही दानवी माणसं म्हणायचं का त्यांना? असे नीच नीच विचार, उच्च राहणी नीच विचार, विचाराची माणसं. त्या देशामध्ये नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. तेव्हा गायीचा महिमा प्रभुपादांनी शिकवला, पटवून सांगितला, आणि जे गोभक्षक होते ते झाले गोरक्षक झाले. गोशाळा प्रभुपादांनी विदेशामध्ये गोशाळेची स्थापना केली. हरी हरी. हे सर्व करून प्रभुपादांनी सर्व जगाला कृष्ण दिले. कृष्ण 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 घ्या म्हणे, कृष्ण घ्या. या वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये कृष्ण आहे. कृष्णाचं नाव घ्या म्हणजे कृष्ण घ्या. भगवत गीता घ्या म्हणजे काय? भगवत गीता कृष्ण आहे. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृतः भगवंताच्या मुखारविंदातून निघालेली ती वचनं भगवंताचं स्वरूपच आहे. वांगमय मूर्ती भगवद्गीता ही वांगमय मूर्ती, त्या वाक्यानं वचनाने जे रूप बनतं ते कृष्णाचं. त्या प्रभुपादाने सर्व जगाला कृष्ण दिले. उपकार करण्यासाठी दुसरे काही प्रकार आहेत. दवाखाने उघडताय कोणी तर तुम्ही कपडे घ्या म्हणे, तुम्ही गरीब आहात, अन्न घ्या, हे घ्या, ते घ्या, सोशल वेलफेअर. काही धर्मामध्ये हेच होते सर्व. इतरावरती उपकार करायचे म्हणजे आता मग पण प्रभुपादांचा एक विचार असा, ते बोलून दाखवायचे. ते म्हणायचं कोणी श्रीमंत व्यक्तीचा मुलगा जर घर सोडून कुठं हिंडत फिरत आहे निर्वासित होऊन, अशा श्रीमंताच्या मुलाला कोणी तर पाचोऱ्यामधला कोणी पुण्यात्मा, कोणी उपकारी पुरुष म्हणू शकता, या या आमच्या घरी राहा, तसं आमचं घर चिमुकला आहे, आपण राहा इथे राहा, आपल्या राहण्याची आपल्या जेवणाची आम्ही व्यवस्था करतो, आपण या राहा. तेव्हा अशा प्रकारे मदत करणं, उपकार करणं हे चालतच राहतं या जगामध्ये, चांगली गोष्ट आहे. पण त्याहून अधिक श्रेष्ठ गोष्ट, श्रेयस्कर गोष्ट ही होईल की जर आपण त्या श्रीमंताच्या मुलाला आठवण करून दिली, बाबा तुझा तुझा वडील किती किती श्रीमंत आहे, त्याच्याकडे बंगले काय आणि माझ्याकडे तर झोपडीच आहे, लहानसं घर माझं, तुझ्या वडिलाचे मोठे बंगले, ऐशाराम, कशाची कमतरता नाही, मोटर गाड्या हे ते धन दौलत आहे, तेव्हा चल तुला मी तुझ्या वडिलांच्या पर्यंत पोहोचवतो, तू तिथेच राहा, वडिलांच्या बरोबर राहा. आणि त्या सद्ग्रहस्थाने जर पोहोचवलं त्या श्रीमंताच्या मुलाला घरी घेऊन गेला, बसवलं, त्यांच्या घरी पोहोचवलं, तर या दोन सेवेपैकी कोणती सेवा किंवा कोणता उपकार अधिक मोठा किंवा महत्त्वाचा, किंवा त्या श्रीमंताच्या मुलाच्या फायद्याचा कोणता हा दुसरा उपाय, म्हणे दुसरा उपाय. तेव्हा तसंच आपण सर्व जीवात्मे भुले भटके या जगामध्ये आपल्या वडिलाला, आदिपुरुषांना, परमपिता श्रीकृष्णाला विसरून आपण या जगामध्ये भटकतो आहे. आणि कोणी आपली मदत करते काय काय, थोडी इकडे तिकडे मदत होते, पण अशा आत्म्यांना, अशा मुलांना मिठू माझा लेकूर बाळा संगे गोपाळांचा मेळा. आपण सर्व विठ्ठलाची लेकरं फक्त पाचोऱ्यातलेच नाहीत आणि पिंपराळ्यामध्ये नाही, पाला पाचोरा पिंपराळा पिंपराळा सर्व जगभरची लोक, सर्व जगभरची माणसं ती सर्वच्या सर्व एकाच भगवंताची लेकरं आहेत. तेव्हा अशा लेकरांना अशा आत्म्यांना आठवण करून देऊन किंवा तुम्ही भगवंताचे पुत्र आहात हे तुझ्या बाजा आहे का तुझ्या म्हणून हा हा माझ्या बापाचं विठोबाचा आहे बाज विठोबाचा सर्व गोष्टी विठोबाच्याचा आहे. हरे कृष्ण. तेव्हा याहून अधिक मोठी सेवा मानवाची, मानव म्हणजे काय, मानव म्हणजे शरीर नाही, मानव म्हणजे आत्मा, आत्म्याची सेवा. त्याला परत परत कृष्ण भावना भावित करायचं, तो विसरला आहे भगवंताला त्याला आठवण करून द्यायची, परत त्याच्या संबंधाची पुनर्स्थापना करायची, ज्याला योग म्हणतात. योग म्हणजे लिंक, द शॉर्ट शॉर्ट सर्किट झालं आहे भगवंत भगवंताच्या धामामध्ये आपण आपल्या कामामध्ये व्यस्त, आपल्याला मरायला वेळ नाही, एवढे व्यस्त की आपण मरायला वेळ नाही. आपणाला भेटायचं आपणाला भेटायचं अलीकडं एका पुण्यामध्ये एक व्यक्ती गाडी चालवत होता, एका हातामध्ये स्टेअरिंग दुसऱ्या हातामध्ये मोबाईल फोन, आणि त्यानं ऐकलं संवाद चालला डायलॉग, तर दुसरा व्यक्ती म्हणतो आपणाला भेटायचं आपणाला भेटायचं आहे, तो गाडी चालवणारा ना 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 आय एम बिझी ना आता भेटू शकत नाही आता भेटू शकत नाही असं म्हणता म्हणताच त्याची गाडी जो एका हाताने चालवत होता तो रस्त्याहून खाली आणि तिथे गटर किंवा काही नदी किंवा जे काय होतं तेवढ्यात तो व्यक्ती फोनवरती म्हणाला यमराज स्पीकिंग, मी यमराज बोलतोय. तो जो म्हणत होता आय नॉट नो टाईम आता वेळ नाही ना वेळ नाही, तेव्हा तो व्यक्ती हा मी आलोय जवळ आलोय जवळ आलोय हा जवळ आलोय यमराज बोलतोय आलोच पा. त्याने आपला फास्ट फेकला आणि व्हेरी बिझी मरायला सुद्धा वेळ नाही, यमराज काढतोय वेळ. आणि हो आपली कितीतरी वेळा आपण मेलोय, असंख्य वेळा आपण मेलोय म्हणजे कष्ट झाले, मरणाचं कष्ट काही, सर्व वेगवेगळे भीतीचे वेगळेवेगळे प्रकार आहेत, फिअर ऑफ दिस, याचा याचं भय तसं भय तसं भय, त्या सर्व भयामध्ये भयंकर भय सर्वाधिक भय नंबर वन भय कशाचं, मृत्यूचं भय. किंवा भगवंत म्हणाले जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, दुःखाची चार कारणं आहेत माणसा नोट करून घे, जन्म मृत्यू जरा व्याधी. तेव्हा तर माझ्या जीवाला जर परत एकदा वळवलं भगवंताकडे, त्याला अंतर्मुख करून अंतर्मुख, तर जीव झाला बहिर, बाहेर पाहतोय बाहेर पाहतोय, पण त्याला अंतर्मुख जर आपण करू शकलो, आणि तोच उद्देश आहे या आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाचा उद्देश. या शब्दामध्ये म्हणू शकतो हा उद्देश, लोकांना अंतर्मुख करणं. आता सत्संग देणं, साधुसंग, सर्वशास्त्र एक होय, लवमात्र साधुसंगे सर्वसिद्धी होय. आपली आवश्यकता आहे सत्संगाची आवश्यकता आहे, साधुसंगाची आवश्यकता आहे. तर साधुसंगच भेटत नाही आजकाल, भलत्या सलत्याचा संघ किंवा चांडाल चौकडीचा संघ किंवा आणि दुर्जनांचा असत्संग भेटतोय. आणि तेव्हा या अशा जगामध्ये सत्संग लाभावा, ज्या सत्संगामध्ये आठवण करून दिली जाते भगवंताच्या आठवणी, बोधयंत परस्परम. आणि मग असे जीव भगवंताकडे वळून जर सरते शेवटी भगवंताला प्राप्त झाले तर ती सर्वोत्तम सेवा त्याला भविष्यामधल्या जन्मातून मृत्यूतून म्हातारपण आजारपण यातून मुक्त म्हणजे काय, अत्यंत दुःख. जनमृत्यू पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खलु दुस्तारे, कृपया पाही पारे मुरारे. शंकराचार्य म्हणाले, भगवंता कृपा कर, भगवंता कृपा रक्षा कर, पाही मुरारे. कशातून रक्षा कर, माझी या जनमृत्यूच्या तावडीतून मला मुक्त कर. जे कोणी करतील या तावडीतून मुक्त, म्हणजे त्यांनी आपल्यावरती उपकार केले, फार मोठा उपकार झाला हो आपला माझ्यावरती. त्या प्रभुपादाने असे उपकार केले किंवा उपकाराचं हे महान कार्य सुरू केलं आणि ते जगभर पसरतच आहे या हरे कृष्ण आंदोलनाचं काय जाळं. आणि या अधिकात अधिक लोक असे भगवंताला प्राप्त होतील, भगवंताला प्राप्त झाले की मग ते सुखी होतील. तसं दुसरं उदाहरण आहे की माशाला सुखी करायचं असेल तर काय तुम्ही त्याला काय फिश खाऊ घालणार, मेजवानी स्पेशल बिर्याणी स्पेशल आईस्क्रीम किंवा सोफ्यावरती बसवणार त्याला की मग सुखी होईल की त्या माशाला टेलिव्हिजन दाखवा, हे चॅनल ते चॅनल, हां किंवा एअर इंडियामध्ये बसून काय यात्रा अराउंड द वर्ल्ड इन $8 करणार की काय करू शकता आपण माशासाठी. एकच गोष्ट करू शकता, माशाला पाण्यामध्ये ठेवा, मग मासा सुखी. दुसरा कोणताही उपाय नाही. सर्व जग काय बस काय काय सांगतंय तुम्हाला, हे खा हे प्या सुखी व्हा, याला आलिंगन द्या. रात्रंदिवस चाललाय प्रचार, भोगी व्हा. भोगी व्हा, त्यानंतर रोगी व्हा. ते सांगत नाही, त्यांना माहिती नाही. तर माहिती असेल तरी सांगणार नाही. ते हे घ्या म्हणे आणि सुखी व्हा. पण सुखानंतर दुखी व्हाल. हरी हरी. हरे कृष्णा 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 हरे हरे. त्या भारतभूमी ते मनुष्य जन्म होईल जार, जन्म सार्थक करी कर परोपकार. आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाचं जे कार्य आहे, परोपकाराचं कार्य आहे, सर्वोत्तम परोपकार. या परोपकाराच्या कार्यामध्ये जे कोणी हातभार लावतायत, हरी हरी, तनानी मनानी धनानी प्राणई अर्थई धिया वाचा, कोणी आपलं सर्वस्व समर्पित आहे कोणाचं, प्राणही अर्थ काही धन देत आहेत किंवा जमिनी देत आहेत भगवंतासाठी, तशा या फक्त ज्ञानाच्या गोष्टी आहेत. या सर्व जगातल्या जमिनी कोणाच्या आहेत? या सर्व जगातल्या जमिनीचा मालक कोण? सर्व लोक महेश्वरम असं कृष्ण म्हणाले. सब भूमी गोपाल की. पण या जगामध्ये आपण मालक होऊन बसलो आणि आपण पाट्या लावत जातो आणि तो पुढे गेला की मग पाटी उतरतात, दुसरी पाटी लावतात, मग तिसरी पाटी प्रत्येक 22 वर्षानंतर लावू द्या पाट्या आपण. खरा जो मालक आहे, प्रभुपाद म्हणायचे तुम्ही सिद्ध करून दाखवा. तुम्ही खरोखर जर मालक असाल तर ज्यावेळी पण मराल त्यावेळी काय कराल? आपण सर्वच्या सर्व आपली बंगला वगैरे घेऊन चालला म्हणे, मोटर गाडी ठेवली त्यामध्ये. जे माझं माझं आहे घेऊन जा की बरोबर, तुझा आहे ना तुमचा आहे घेऊन जा. कोणी गेला का पाचोऱ्यामध्ये असेल कोणी? शक्यच नाही. पण जे आपल्या ताब्यात काही कारणास्तव आलेलं आहे ते जर आपण परत 13 तुझको अर्पण क्या लागे मेरा, असं लोक म्हणतात, क्या लागे मे तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. किंवा मानस देह गेह जो किचुमोर अर्पिलो तुवा पदे नंद किशोर. हे नंद किशोरा, माझं मन, मानस देह माझं शरीर सुद्धा, गेह माझं घर सुद्धा, मानस देह गेह जो किचू आणि जे काय असेल ते अर्पिलो तू अपदे नंद किशोर. मग झाला मुक्त झाला. ज्याचं होतं त्याला दिलं किंवा त्यांच्या सेवेमध्ये आपण लावलं याचं नाव मुक्ती आहे. मग मुक्त झालो. नाहीतर ही संपत्ती ती संपत्ती मग त्यामुळं काय होतं आपण या भवसागरामध्ये यस, जाणून बुजून जर आपण जाणून की या सर्व गोष्टीचा मालक तर भगवंत आहे. आणि ते भगवंताला देणं परत त्यांच्या सेवेमध्ये उपयोग करणं म्हणजे मुक्त होणं बंधनातून. जसा या हॉलचा वापर आपण आज भगवंताच्या सेवेमध्ये करत आहोत, त्याचं भाडं नाही ना. कोणी जमीन दिली, कोणी आपला हॉल दिला, किंवा भगवंताच्या सेवेमध्ये लावला आणि काय आपण वेळ दिला आपल्या आपण सर्वांनी आज काय केलं, आपला वेळच नव्हे आपण स्वतःलाच आपण दिलं. गेल्या काही तासापासून काही तर दिवसभर इथेच आहेत. प्राणही आपण प्राण दिला. आजचा जो प्राण आहे, आजचा आपलं जे जीवन आजचं टुडेज, हे आपण भगवंत सेवेमध्ये समर्पित केलं. या कृष्ण भावनेचा प्रचार प्रसार कसा वाढू शकतो यासाठी आपण बरेच जण एकत्र झालेला होता. विचाराचं मंथन, विचार, इष्ट गोष्टी चालू होत्या. म्हणजे आपण आपल्या बुद्धीचा वापर केला, आपल्या अंतकरणाचा. हरी 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 भाऊ हरे कृष्ण. या तसं आपलं हरी भाऊ हरे राम 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 हरे हरे. किंवा भगवंताकडे वळा. भगवंत हवा आहे कोणाला वाटतं की भगवंत भगवंत हवा हवा असा वाटतं कोणा कोणाला? यस, जीवाला जीवाला भगवंतच हवा आणि काय. जो जे वांछित तो ते लाहो असं का ज्याला हा पसायदान. जशी ज्यांची इच्छा आहे ते पूर्ण होवो, आपल्या सर्वांना भगवंत लाभ होत प्राप्त होत, त्यासाठी आपण प्रयत्नशील रहा आणि इतरांनाही द्या. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आपल्या कुटुंबियांना कृष्ण द्या, शेजाऱ्या पाजाऱ्यांना कृष्ण द्या, कृष्ण द्या. माया पुरेशी झाली, माया देऊ नका, कृष्ण द्या. त्यांना चरणामृत द्या, छायामृत देऊ नका. छायामृत म्हणजे छायामृत. नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये गोदावरीच्या काठावरतीच स्नानाला पोहोचण्या अगोदर या स्नाना त्या दिवशी अमृत प्रकट होतं. कुंभमेळ्याचं अमृत त्या जिथं लोक आता पोहोचणारच त्या ठिकाणी रामघाटावरती, तर तिथे अगोदरच एक बोर्ड लिहिलेला होता म्हणजे चाय अमृत. त्या अमृता अगोदर आमचं चाय अमृत. बद्रिकाश्रममध्येही आम्ही गेलो एकेवेळी यात्रेमध्ये. यात्रा करत 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 बद्रिकाश्रममध्ये व्यास गुफा, गणेश गुफा हे ते जात असताना उत्तर दिशेनं जात असताना तिथे एक बोर्ड बोर्ड वाचायला भेटला. त्या बोर्डवरती लिहिलेलं होतं भारत की आखरी चाय की दुकान. म्हणे हे शेवटचं दुकान बरं का, चहाचं शेवटचं दुकान. तुम्ही पुढे जाऊन मेला वगैरे तर त्या अगोदर कमीत कमी चहा तर प्या की. असा प्रचार या जगामध्ये असं इंग्रजांना आपणाला शिकवलं चहा प्यायला. आणि एक व्यक्ती मरता मरता त्याला आठवण झाली तो शिव भक्त होता. हा आता एक दोन श्वासानंतर तो मरणार हे सर्व कुटुंबियांना पक्क कळालेलं होतं. तेव्हा ते म्हणत होती, मुलं म्हणत होती, बाबा बाबा काय करा म्हणे, भोला भोला म्हणा, भोला भोले बाबाचे ते होते त्यांचं घर पुजारी, म्हणजे भोला म्हणा. पण त्या माणसानं भोला म्हटलं नाही, तो म्हणाला कोका कोला. आणि कोका कोला म्हणूनच तो मेला. आणि माणसंही अशी, त्याची मुलंही अशी येडी खुळी. त्यांना वाटलं की आमच्या वडिलांची काय लास्ट विल काय म्हणतात, शेवटची इच्छा कोका कोला होती. ती सर्व मुलं गेली हरिद्वारला आणि गंगेच्या काठावरती जिथं हरकी पावडी आहे तिथं त्यांनी लॉरी भर भरून कोका कोल्याच्या बाटल्या ते वाटत होते. बाजूला गंगा तेरा पाणी अमृत वाहत आहे, त्या काठावरती कोका कोला. आमचे एक प्रचारक पोहोचले तिथे, त्याने विचारलं काय प्रकार इथे कोका कोला का वाटताय. त्यांनी सांगा सर्व इतिहास सांगितला. आमचे वडील म्हणे कोका कोला म्हणून कोका कोला लोकांमध्ये केले की काय. तेव्हा सावधान, असा प्रचार आहे जगभर, अशी माया आहे. आपण उपकार करतोय काय 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 खायला काय काय प्यायला देतोय दुसऱ्यांना, त्यांना अमृत द्या, विष देऊ नका. मनुष्य जन्म पाहिया राधा कृष्ण न भजिया, जानिया शुनिया विष खाईनू. मनुष्य जीवनामध्ये राधाकृष्णाचं भजन आपण नाही केलं, राधाकृष्णाची आराधना आपण नाही केली, हरे कृष्ण महामंत्राचा जप नाही केला, कृष्णप्रसाद ग्रहण नाही केला, तर मग काय केलं, मग आपण जानिया शुनिया विष खाईन, जाणून बुजून आपण विष विषाचा प्याला पिलो. त्या प्रभुपादाचं हे आंदोलन लोकांना अमृतपान करवत आहे. जय श्री प्रभुपाद की जय. श्री कृष्ण चैतन्य महाप्रभु की जय. नित्याय गौर प्रेमानंदे हरी हरी बोल.